दुसरा राजे अध्याय 4। एकदा संदेष्ट्यांच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे गाऱ्हाणे केले। ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे। तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता। त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रास दास करून नेण्यास आला आहे। अलिशाने तिला विचारिले, मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग। तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही। तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण। मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव। ती त्याजपासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले। ते तिच्याकडे भांडी आणीत ती भरीत जाई। सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या। त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही। तेव्हा तेल वाढावयाचे राहिले। तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले। तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर। एके दिवशी असे झाले की अलिशा शुनेम येथे गेला। तेथे एक थोर स्त्री राहत होती। तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले। पुढे तो त्या वाटेने जाई तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे। ती आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो। हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते। यास्तव धाब्यावर आपण एक लहानशी खोली करू आणि त्याच्यासाठी एक खाट, एक मेज, एक खुर्ची व एक समई अशी तिच्यात ठेवू। म्हणजे तो आपल्याकडे येईल तेव्हा त्या खोलीत उतरत जाईल। एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला। त्याने आपला सेवक गेहजी यास म्हटले, त्या शुनेमकरिणीस बोलावून आण। त्याने तिला बोलाविले आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली। तो त्या सेवकास म्हणाला, तू तिला म्हण, तू आमची निगा करण्यात एवढी मोठी तत्परता दाखविली, तुझ्या प्रत्यर्थ मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय? ती म्हणाली, मी आपल्या लोकात नांदत आहे। त्याने आपल्या सेवकाला विचारिले, हिच्या प्रत्यर्थ काय करावे? गेहजी म्हणाला, तिला काही मूलबाळ नाही, तिचा नवरा वृद्ध आहे। त्याने म्हटले, तिला बोलाव। त्याने बोलावल्यावर ती येऊन दारी उभी राहिली। तो तिला म्हणाला, वसंत ऋतू पुनरपी येईल तेव्हा तू पुत्रास उराशी धरशील। ती म्हणाली, छे छे, माझे स्वामी देवाचे माणूस, आपल्या दासीची वंचना करू नका। पुढे अलिशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंत ऋतू पुनरपी आला तेव्हा तिला पुत्र झाला। तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करीत होते तेथे तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला। तो आपल्या बापास म्हणाला, अरे रे, माझे डोके, माझे डोके। त्याने आपल्या चाकरास सांगितले, यास त्याच्या आईकडे उचलून ने। त्याने त्यास त्याच्या आईकडे नेले। तो दोन प्रहरपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यू पावला। तेव्हा तिने त्यास वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले व दार बंद करून घेऊन ती खाली उतरली। आपल्या नवऱ्यास हाक मारून ती म्हणाली, एक नोकर व एक गाढव लवकर मजकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे झटकन जाऊन येते। तो म्हणाला, तू आज त्याजकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्बात नाही? ती म्हणाली, काही चिंता नाही। गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि नोकरास म्हणाली, तू हे एकसारखे हकीत ने, मी सांगितल्या वाचून ते हकण्याचे सोडू नको। मार्ग क्रमिता क्रमिता ती कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहोचली। तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी यास म्हणाला, ती पहा शुनेम करीण, धाव तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना, मूल खुशाल आहे ना? तिने म्हटले, सर्व खुशाल आहेत. डोंगर चढून देवाच्या माणसापाशी आल्यावर तिने त्याचे पाय धरिले. गेहजी तिला एकीकडे लोटावयास जवळ गेला तेव्हा देवाचा माणूस त्यास म्हणाला, तिला हात लावू नको, तिचे मन व्याकुळ झाले आहे. परमेश्वराने ही गोष्ट मजपासून लपवली आहे, कळविली नाही. ती म्हणाली, मी स्वामींकडे पुत्राचा वर मागितला होता काय? माझी वंचना करू नका असेच मी म्हटले होते ना. तेव्हा अलीशा गेहजीस म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन निघ. वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नको, कोणी सलाम केल्यास त्यास उलट सलाम करू नको. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाची नाही. तेव्हा तो उठून तिच्या मागून चालला. गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडास काठी लाविली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलीशाकडे परत येऊन म्हणाला, मूल काही जागे होत नाही. अलीशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. मग त्याने एकट्याने आत जाऊन दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली. माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लाविले. त्याच्यावर त्याने पाखर घातली तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली. मग त्याला सोडून तो घरात इकडे तिकडे फिरू लागला व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाने 7 वेळा शिंकून डोळे उघडले. तेव्हा त्याने गेहजीस हाक मारून सांगितले, त्या शुनेमकरिणीस बोलाव. त्याने बोलाविल्यावर ती त्याजकडे आली. तो तिला म्हणाला, आपल्या पुत्राला उचलून घे. ती आत जाऊन त्याच्या पाया पडली. त्याला जमिनीपर्यंत लवून तिने नमन केले. नंतर ती आपल्या मुलास घेऊन बाहेर गेली. अलीशा पुन्हा गिलगालास गेला तेव्हा देशात दुष्काळ पडला होता आणि संदेश त्यांचे शिष्य त्याच्यासमोर बसले असता त्याने आपल्या सेवकास सांगितले, चुलीवर मोठे बहुगुणे ठेवून संदेश त्यांच्या शिष्यांसाठी शाकभाजी रांध. तेव्हा एक माणूस बाहेर रानात शाकभाजी गोळा कराव्यास गेला असता त्याला एक रानवेल सापडली. तिच्यावरील कडू इंद्रायणे तोडून त्याने ओटीत भरून आणली. ती चिरून त्या शाकभाजीच्या बहुगुण्यात घातली. ती कडू होती हे त्यास ठाऊक नव्हते. त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसास वाढिली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, देवाच्या माणसा, बहुगुण्यात मरण आहे, त्यांच्याने ते खाववे ना. अलीशा म्हणाला, थोडे सपीठ आण. ते त्याने त्या बहुगुण्यात टाकून त्यास म्हटले, आता ह्या लोकांना ते वाढा, म्हणजे ते खातील. मग त्या बहुगुण्यात काही अपायकारक पदार्थ राहिला नाही. बाल शालिशा येथला कोणी मनुष्य आपल्या प्रथम उपजातील जवाच्या 20 भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्यास म्हणाला, या माणसास हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. त्याचा सेवक म्हणाला, काय 100 माणसास एवढेच हे वाटून देऊ? तो म्हणाला, हे लोकास वाटून दे, त्यांना हे खाऊ दे. परमेश्वर म्हणतो, त्यांनी खाल्ल्यावर ह्यातून काही उरेलही. तेव्हा त्याने ते लोकास वाढिले आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यांनी ते खाल्ल्यावर काही उरले.